आपण मनोबल या विषयावर पूर्वीही काही गोष्टींचं स्पष्टीकरण ऐकलेलं आहे. मेंटल केसेसमध्ये मानसोपचार तज्ज्ञ हाच पेशंटच्या बाबतीत रिपोर्ट लिहून देतात की मनाला वारंवार येणारी दुर्बलता, म्हणून मन निकोप, निरोगी आणि सशक्त होण्याकरता आपल्या सर्वांना शक्तिशाली विचारांचा, पवित्र विचारांचा आणि ईशचिंतनाचा स्टॉक आपल्या मनरूपी गोडाऊन मध्ये भरून घेतला पाहिजे. फक्त व्यक्तिगत जीवनामध्येच मनशक्ती कामाला येत नाही, तर आज आपण जर औद्योगिक क्षेत्र घेतलं तर औद्योगिक क्षेत्रामध्ये मॅन पॉवर, मशीनरी पॉवर, मनी पॉवर ह्या जशा पॉवर्स महत्वाच्या आहेत, पण या सर्व पॉवर्सना हँडल करणारी ती सर्वोच्च शक्ती मेंटल पॉवर, मनशक्ती आहे. बऱ्याच वेळा मन हे अतिशय सुखाने हुरळून जातो, सुखामध्ये ते एकदम रममाण होत, जसं आपण गोकुळामधल्या गवळणींचं उदाहरण ऐकलेलं आहे. ज्याला परमात्मा मुरली ऐकवायचे तर सर्व गोप गोपिका आपलं देहाचं भान विसरून इतकंच काय, एका डोळ्यामध्ये काजळ घालायच्या तर दुसऱ्या डोळ्यात घालायला विसरायच्या. स्वतःच्या घरातलं जे काम होत ते कामही अपूर्ण ठेवायच्या. आपलं मूल हे शिंक्यावर ठेवायच्या आणि शिंक्यावरचं लोण्याचं गाडगं हे कमरेवर घ्यायच्या. इतकी त्यांची मनस्थिती आनंदामध्ये त्या मुरलीच्या शब्दामध्ये रममाण व्हायची. अर्थात त्यांना ते मानसिक सर्वोच्च सुख ईश्वर पित्यांच्या कडून मुरलीच्या माध्यमातून प्राप्त झालं होतं आणि त्यामुळंच साधारण गवळणीच्या सुद्धा जीवनात खूप आनंद, शब्दच वापरला जातो गोकुळातला आनंद, हा आनंद आपल्यालाही प्राप्त होऊ शकतो. याच्या संदर्भात मला एक नगर जिल्ह्यामधली सत्य घटना आठवते की मनाला आनंद झाल्यानंतर तो कसा कर्म इंद्रियांच्या द्वारा व्यक्त होतो. एक डॉक्टर पती पत्नी होते, जोडपं होतं आणि त्यांचा एक छोटा 3-4 वर्षाचा मुलगा होता. असंच दोघं प्रवासाला निघाले होते, अचानक गाडीचा ऍक्सिडेंट झाला आणि गाडी खाली खूप खोल खड्ड्यामध्ये पडली. खड्ड्यामध्ये गाडी पडल्यानंतर त्या गाडीचं जे चाक होतं त्या डॉक्टरांच्या छातीवरनं गेलं आणि रक्ताच्या खूप मोठ्या चिळकांड्या उडाल्या. हे सर्व दृश्य तो त्यांचा लहान मुलगा एक टक पाहत होता. डॉक्टरांच्या मिसेसनाही दुखापत झाली होती, परंतु थोडंसं लोक मदतीला आले आणि ते सावरले गेले. त्या मुलानं हे जे आपल्या वडिलांच्या निधनाचं सर्व काही दृश्य साक्षी होऊन पाहिलं, त्या दिवसापासून त्याची वाचा बंद पडली. आणि हे त्या मातेला समजल्यानंतर तिनं खूप प्रयत्न केले, सर्व हॉस्पिटल्स पालथे घातले, सर्व प्रकारचे ज्योतिषी अनेक प्रकारचे प्रयत्न करून पाहिले, अनेक प्रकारच्या उपासना साधना व्रतवैकल्य केलं की आपल्या त्या छोट्या बालकाची गेलेली वाचा परत यावी. परंतु वाचा काही परत आली नाही. असा मध्ये खूप वर्षाचा कालावधी लोटला, तो बालक मोठाही झाला, त्या मातेनंही आपलं हळूहळू दुःख विसरलं. असंच एक दिवस त्या मातेची जी बहीण होती ती एका कॉलेजमध्ये प्रोफेसर होती आणि त्या कॉलेजमध्ये गेट टुगेदरचा प्रोग्राम होता आणि तो प्रोग्राम पाहण्याकरता तिनं आपल्या बहिणीला निमंत्रण दिलं होतं आणि ती बहीण ज्या मुलाला बोलता येत नव्हतं, अनेक वर्ष जिथे वाचा बंद झाली होती त्या मुलालाही जाताना बरोबर घेऊन गेली. सायंकाळ झाली, कॉलेजमधला गॅदरिंगचा प्रोग्राम सुरू झाला. अनेक जण त्या ठिकाणी कल्चरमध्ये भिन्न भिन्न पार्ट करत होते. कोणी स्वामी विवेकानंदांचा, कोणी लोकमान्य टिळकांचा आणि कोणी राणी लक्ष्मीबाईचा. असंच करता करता एक शेवटचा पार्ट आला. त्या पार्ट मध्ये एका मुलानी कान्हा कन्हैयाचा पार्ट केला होता. सुंदर अशी मुरलीची तान वाजत होती, त्यानं पितांबर धारण केला होता, मस्तकावर मुकुट लावला होता आणि एक मुरलीची सुंदर तान चालू झाली आणि तो कन्हैया पार्टधारी ठुमकत ठुमकत स्टेजवर आला. हा वाचा गेलेला मुलगा एकटक बराच वेळ ते दृश्य पाहत होता आणि ते दृश्य पाहता पाहता त्याच्या मनाला इतका अतोनात आनंद झाला की त्या सभेमध्ये तो आनंदानं ओरडला, आगाई आगाई बघ ना काना किती सुंदर दिसतोय, काना किती सुंदर नृत्य करतोय, काना काय छान दिसतोय. आणि त्या मातेला इतकं आश्चर्य वाटलं, इतकी वर्ष ज्या मुलाची वाचा बंद झाली होती त्याची वाचा आज पुन्हा प्राप्त झाली. आणि यावरून मला तो श्लोक आठवला, मूकं करोति वाचालम. खरोखरच की एक श्रीकृष्णाचा पार्टधारी ज्या मुलानं केला त्याच्यामध्ये जर इतकी शक्ती होती त्या दृश्यामध्ये, तर स्वयं सर्व शक्तिवान परमात्मा या सृष्टीवर येतात आणि आम्हा सगळ्यांना विशेष पाठ देतात, तर आमच्या मनाला किती बरा आनंद व्हायला पाहिजे. हाच खरा सत्य आनंद, यथार्थ आनंद, ज्या आनंदामध्ये मनमयूर सदोदित थुई थुई नाचत राहतो. त्याचप्रमाणे या मनाच्या अनेक वृत्ती आहेत. जसं मन कधी सुखानं हरकून जातं तसं ते कधी कधी दुःखानं पिचून जातं. दुःखाचा आघात झालेलं मन त्या मनुष्याला अन्न गोड लागत नाही, झोप येत नाही, कुणाच्या मध्ये आपण मिसळावं असं वाटत नाही, सण उत्सवामध्ये पण त्याला गोडी वाटत नाही. आणि अशा वेळेला जर त्याने ईश्वर पित्यांशी आपले सर्व संबंध जोडले, त्या संबंधाची शक्ती प्राप्त केली, तर दुखहरता सुखकर्ता परमात्मा दुःखावर मात करण्याची शक्ती त्या आत्म्याला देतात आणि तो सुख स्वरूपाचा अनुभव करतो. म्हणून वर्तमान समयी आपण आपले सर्व संबंध एका परमात्म्याशी जोडणं आजच्या समयानुसार अनिवार्य आहे. लोक हो आपलं मन एक उत्तम मॅनेजर प्रमाण आहे, परंतु आज त्याच्याकडं ती स्वप्रबंधनाची कला नाहीये. आपण स्वतःला पहिल्यांदा मॅनेज कसं करायचं, स्वतःच्या जीवनाचं व्यवस्थापन कसं ठेवायचं, संकल्प बोल कर्माची व्यवस्था काय आहे हे जर त्यानं राजयोगाच्या द्वारा जाणून घेतलं, तर ते मन एक उत्तम मॅनेजरचा पार्ट करत. मन आपलं मन एक उत्तम कुशल डायरेक्टर दिग्दर्शक आहे. दिक अर्थात दिशा आणि दर्शन अर्थात ज्ञान. आपल्या जीवनरूपी नौकेला उत्तम दिशा दाखवण्याचं काम आणि जीवनामधल्या योग्यता विशेषता दाखवण्याचं दर्शन देण्याचं काम हा राजयोग करतो. राजयोगाद्वारा जीवनाला एक सतत दिशा प्राप्त होते. कारण मानवाच्या आयुष्याला सन्मार्गावर नेणाऱ्या ह्या तीनच व्यक्ती आहे, माता पिता, शिक्षक आणि सतगुरु. आणि ह्या तीनही भूमिका, हे तीनही पार्ट परमपिता परमात्मा या समयाला पार पाडत आहे. फक्त आपण त्याला जाणून घेतलं पाहिजे. जसा एखादा डायरेक्टर कोणत्याही स्थानावर राहू दे, तो घरी जरी असला, तो मित्रांच्या बरोबर जरी गप्पा मारत असला, तो एखाद्या ठिकाणी फिरायला जरी गेला, प्रवासात जरी गेला, परंतु सतत त्याच्या स्मृतीची ज्योत जागृत असते की मी डायरेक्टर आहे, मी डायरेक्टर आहे. म्हणजे मन एक उत्तम कुशल दिग्दर्शक बनू शकतं. आणि तो पाठ सुद्धा याच वेळेला आपल्याला करायचा आहे. आपलं मन हे एक प्रशासक आहे. कारण आपल्याला राजयोगाच्या द्वारा रुलिंग पॉवर आणि कंट्रोलिंग पॉवर प्राप्त होते. कारण जसं एखादा हत्तीवर बसलेला माहूत त्याच्यावर अंकुश ठेवतो, तसं योग बलाच्या द्वारा आपण आपल्या मनावर संयम ताबा ठेवू शकतो आणि त्याला कंट्रोल करू शकतो. एखाद्या नदीला महापूर आला की नदीचं सर्व पाणी इतरत्र विस्कळीत होऊन गावांचं, पिकाचं, मनुष्याचं सर्वांचंच नुकसान करतं, म्हणजे विध्वंस करतं, विनाश करतं. तसं मनामधली ऊर्जा जर विध्वंसक कार्यामध्ये लागली, विनाशात्मक कार्यामध्ये लागली, तर त्याचा परिणाम हा कधी सुखद होत नाही. म्हणून जसं महापुराच्या पाण्याला वेळीच कंट्रोल करावं लागतं, आपण त्याच्यावर डॅम बांधतो, धरण बांधतो आणि संघटित केलेल्या पाण्याच्या शक्तीवर आपण विद्युत ऊर्जा निर्माण करतो, त्याचा संपूर्ण गावाला फायदा प्राप्त होतो. तसं आपल्या मनाच्या शक्तीला जर आपण कंट्रोल केलं, तर आपण स्वतःच एक कुशल कंट्रोलर आणि रुलर बनतो. म्हणजे आपल्या मनाला शासन करण्याची कला, अनुशासन करण्याची कला ही राजयोगाद्वारा प्राप्त होते. खरोखरच हे मन याची गती किती गुही आहे. म्हणतात कर्माची गती गुही आहे, पण मनाचाही अंत कधी लागत नाही. म्हणूनच कलियुगामध्ये अनेक लोक मनुष्यांच्या गोड बोलण्याला भुलून जातात, भुरळून जातात आणि धोका खातात. मनामधल्या गोष्टीचा अंत न लागल्यामुळं त्यांचं जीवन भरकटत राहत. पण आज परमपिता परमात्मा येऊन या मूळ गोष्टीलाच हात घालत आहे. कारण सर्व गोष्टींचा आधार, जसं आपण गीत ऐकतो, मनही ईश्वर मनही देवता मन सबका आधार. वास्तविकता ईश्वर पिता अलग आहेत, देवता अलग आहेत, परंतु म्हटलं जातं की माझी मनो देवता सांगत आहे. याचा अर्थच आहे की आपण आपल्या मनाला जर एक दैवी गुणांच्या धारणेनं युक्त केलं, तर ते आपलं मन मधुरता सरलता या सोप्या माध्यमातून अनेक प्रकारच्या भिन्न भिन्न गोष्टीवर विजय प्राप्त करू शकतो. जसं आपण नेपोलियनचं उदाहरण ऐकलेलं आहे, हिटलरचं उदाहरण ऐकलेलं आहे, त्यांच्या मनामध्ये प्रचंड शक्ती होती, परंतु मनामध्ये असलेली प्रचंड शक्ती आपण कोणत्या विधीनं कोणत्या रीतीनं वापरायची हे आपल्या विचारावर अवलंबून आहे. उपयोग करायचा सदुपयोग करायचा का दुरुपयोग करायचा. मी या ब्रह्मकुमारी विद्यालयामध्ये आले आणि माउंट आबूला एक योग साधनेचं शिबिर होतं आणि त्या योग साधनेच्या शिबिर मध्ये दादीजींकडून एक मी शब्द ऐकला, मुख का मौन और मन का मौन. तर मला मोठं आश्चर्य वाटलं, कारण मुखाचं मौन मला माहिती होतं. महात्मा गांधीजी आपल्या जीवनामध्ये बऱ्याच वेळा बरेच दिवस मौन पाळत असत, परंतु मुखाचं जे मौन आहे त्याबरोबर आज मनाचं मौन याची फार आवश्यकता आहे. मनाचं मौन याचा अर्थ काय आहे? तर मनामध्ये अनावश्यक विपरीत भिन्न भिन्न प्रकारचे जे विध्वंसक विचार आहेत त्या विचाराला मनातून काढून टाकणं, समाप्त करणं, त्याच्यापासून अलिप्त राहणं याला मनाचं मौन.
नमस्कार. आपण आपला संपूर्ण वेळ देह आणि देहाचे संबंध यामध्येच घालवतो. उदाहरणार्थ, माझे हे शरीर, माझी ही प्रॉपर्टी, माझी पोझिशन, माझे संबंध, माझे हे, माझं ते, माझं माझं आणि फक्त माझं. पण विचार करा, या सर्वाच्या शेवटी कोण? जेव्हा आपण एकटे असतो किंवा आपल्यावर अशी परिस्थिती येते की ज्यावेळी आपले सगळे संबंधी आपल्यापासून दूर असतात, त्यावेळी आपल्याला आपले पुण्य अर्थातच भाग्याची मदत होते. म्हणूनच पुण्याचा साठा वाढविलाच पाहिजे. भाग्यविधाता एक ईश्वर आहे, तो आपल्याला सद्बुद्धी देतो, आपल्याला चांगलं कार्य करण्यास प्रवृत्त करतो, त्यामुळेच आपल्या पुण्याचा साठा वाढतो. मी कोण? माझा खरा खरा सोबती, ज्याला आपण ईश्वर, खुदा, अल्लाह, गॉड या नावाने ओळखतो, त्याच्याशी संबंध कसे ठेवावे हे जाणून घेण्यासाठी आमच्या स्थानीय ब्रह्माकुमारी विद्यालयाशी संपर्क साधा. ही सेवा निशुल्क आहे. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत ओम शांती.
दररोज सकाळी ईटीव्ही वर पहा 5:30 ते 6 ब्रह्माकुमारीची प्रस्तुती जीवन मूल्य, आणि रविवारी भरपूर मनोरंजन, दिव्य सांस्कृतिक गीत आणि नृत्यांचा कार्यक्रम दिव्य दर्शन. प्रस्तुती ब्रह्मा कुमारी.